कवितेचं नाव आहे ही हवा. कवयित्री इंदिरा. कविता संग्रह निराकार. ही हवा. आज झुंझुरक्यात पाहिलेला एक काळाभोर ढग, काळजासारखा ओथंबून आलेला, मनासारखे आरसपानी खोडकर थेंबुटे, पूर्वेचे केशर अंगावर फेकणारे, ओले लवलव कवडसे, आनंदाच्या क्षणासारखे हसरे नाचरे, डोळ्यांना खेळवणारे रंगबहार, सहज ओंजळीत उतरलेलं हे फूल, गंध सुंदर प्राजक्ताचे, सुकुमार आठवणींचे. आज आज जीवाला वेढणारी ही हवा, जाईचा बहरलेला ताटवा, फुलांचा वास, जसे श्वास निश्वास. ही हवा.